ಸಂಶಯಂ ಸರ್ವಬೀಜಮಿದಂ ಶಾಸ್ತ್ರಂ ಚಾಣಕ್ಯಂ ಸಾರಸಂಗ್ರಹಂ ಮೂಲಸೂತ್ರಂ ಪ್ರವಕ್ಷ್ಯಾಮಿ ಚಾಣಕ್ಯನೋಜಥೋದಿತಂ ಯಸ್ಯ ವಿಜ್ಞಾನ ಮಾತ್ರೇಣ ಮೂರ್ಖೇ ಭವತಿ ಪಂಡಿತಃ. ರಾಜಾ ವಿದ್ವನ್ ಸರ್ವತ್ರ ಪೂಜ್ಯತೆ ಪಂಡಿತೆ ಚ ಗುಣಾ ಸರ್ವೇ ಮೂರ್ಖ ದೋಷ ಹಿ ಕೇವಲಂ ತಸ್ಮನ್ ಮುಖ ಸಹಸ್ರೇಷು ಪ್ರಜ್ಞ ಏಕೋ ವಿಶಿಷ್ಟ್ಯತೆ. ಪಶ್ಯತಿ ಸ ಪಂಡಿತಃ ರೂಪ ಯೌವನ ಸಂಪನ್ನಾ ವಿಶಾಲ ಕೂಲ ಸಂಭವಃ ವಿದ್ಯಾಹೀನೇನ ಶೋಭಂತೆ ನಿರ್ಗಂಧಾಯಿವ ಕಿಂಶುಕಾ. मूर्ख सतान्यपि एकश्चन्द्रस्तमोहन्ति न च तारागणेऽपि च लालयत् पञ्च वर्षाणि दश वर्षाणि ताडयेत् प्राप्ते तु षोडशे वर्षे पुत्रमित्रं वदाचरे वृक्षेण क्रोटरुस्तेन बह्निना दह्यते तद्वनं सर्व गोपुत्रेण कुलं यथा दुर्भिक्षे शत्रुविग्रहे राजद्वारे श्मशाने च जतिष्ठति स बान्धवः मित्रं च पुनः सन्ध्यातुमिच्छति स मृत्यु प्रगृह्णाति गर्भमस्य तरि यथा
मित्र को आगे परित्याग कर जहाँ
विश्वसेत्, कदाचित् कूपित मित्रं सर्वदोषं प्रकाशयेत्। जानीयात् प्रेषणे भृत्यन् बान्धवान् व्यसनागमे, मित्रं च यदि कालिं च भर्जं च विभवक्षये। दुर्जनाभियवादी च नैव विश्वासकारणम्, मधु तिष्ठति जिह्वाग्रे हृदये तु हलाहलम्। मणिनाभूषितः सर्पः कीमशौ न भयङ्करः, सर्पक्रूरः खड्गक्रूरः सर्पत्क्रूरतरः खड्गः, मन्त्रौषधेव सः सर्प खड्गकेन निवार्यते। स्त्रीषु राजकुलेषु च परदारान् परं द्रव्यं परवादं परस्य च परिहासं गुरुस्थाने चापल्यं च विवर्जयेत्। Oh, वृद्धमञ्जलि कर्मणः मूर्खछन्दोनुवृतेन तथा सत्येन पण्डितम् अर्थनाशं मनस्तापं गृहे दुश्चरितानि च वञ्चनं चापमानं च मोतिमन्न प्रकाशयेत्। विद्यागमेषु च आहारे व्यवहारे च त्यक्तलज्जा सुखी भवेत्। धनिकः श्रोत्रियो राजा नदी वैद्यस्तु पञ्चमः पञ्च यत्र न विद्यते तत्र वासं न कारयेत्। विद्यागम कश्चित् तं देशं परिवर्जयेत् मनसा चिन्तितं कर्म वचसा न प्रकाशयेत् अन्यलक्षित कार्यस्य जतः सिद्धर्न जायते। भुज्यं च भर्जयेत् तद्विचक्षणः दुस्सहार्ज्या शठं मित्रं मृत्यश्चोत्तरदायकं ससर्पे च गृहे वासो मृत्यरेव न संशय। नास्ति भार्या च प्रियवादिनी अरण्यं तेन गन्तव्यं यथारण्यं तथा गृहं ऋणकर्ता पिता शत्रु माता च व्यभिचारिणी भार्यरूपवती शत्रु पुत्र शत्रुरपण्डितः गर्हितं वस्त्रहीनामलङ्कारं भूतहीनं च भोजनं स्तनहीना च जानारी विद्याहीनं च जीवनम् प्रयोजनं मित्रधनं सदा प्रयोजनं दुर्लभं प्रकृतं वाक्यं दुर्लभः पुत्रपण्डितः दुर्लभं सदृशं भार्या दुर्लभः सुजनप्रिया परित्यज्य ध्रुव परिषेवते ध्रुवाणि सत्य नश्यन्ति चाध्रुवं नष्ट हे वहि
बाजे बड़ा टे चोरंकर
विद्या द्वितीयेनार्जितं धनं तृतीयेनार्जितं पुण्यं चतुर्थे किं करिष्यति नदीकूले च जागृहं परहस्तगतं धनं कार्यं स्त्रीगोचरं यस्य सर्वं च विफलं भवेत् पुत्र गुण पेता शास्त्रज्ञो मिष्टपाचक शूरश्च कठिनश्चैव शूरोपकारः सौचते
विद्यानं धर्मत्रय च धर्मस्य च